उत्पत्ती प्रकरण 36. एसावाचे वंशज. पहिला इतिहास प्रकरण 1, पदे 34 ते 36. एसाव म्हणजे अदोम याची वंशावळ. एसावाने कनानी मुलीतून बायका केल्या. एलोन हित्ती याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा, आणि इश्मायलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमात ह्या बायका त्याने केल्या. एसावापासून आदेला अलिपाज व बासमाथेला रघुवेल हे मुलगे झाले, आणि अहलीबामेस यऊश, यालाम व कोरह हे झाले. हे एसावाचे मुलगे. हे त्यास कनान देशात झाले. मग एसाव आपल्या बायका, मुलगे, मुली, आपल्या घरची सर्व माणसे, आपली गुरेढोरे व इतर जनावरे आणि कनान देशात मिळविलेले धन ही सर्व घेऊन याकोब राहत होता तेथून दूर देशी निघून गेला, कारण त्यांची संपत्ती एवढी वाढली की त्यास एकत्र राहण्याची सोयच नव्हती. तसेच त्यांची गुरेढोरे फार वाढल्यामुळे ज्या देशात ते उपरी होते तेथे तेवढ्यांचा निर्वाह होईना. म्हणून एसाव सेईरच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती करून राहिला. एसाव हाच अदोम. सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या अदोमी लोकांचा मूळ पुरुष एसाव याची वंशावळ. एसावाच्या मुलांची नावे ही: एसावाची बायको आदा, हिचा मुलगा अलिपाज, आणि एसावाची बायको बासमाथ, हिचा मुलगा रघुवेल. अलिपाज याचे मुलगे तेमान, ओमार, सपो, गाताम आणि कनाज हे होते. एसावाचा मुलगा अलिपाज याची तिम्ना म्हणून एक उपपत्नी होती. तिच्यापोटी त्याला अमालेक झाला. एसावाची बायको आदा हिचा हा वंश. रघुवेलाचे मुलगे नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा हे होते. एसावाची बायको बासमाथ हिचा हा वंश. सिबोनाची मुलगी अना, हिची कन्या अहलीबामा ही जे एसावाची बायको, तिच्यापासून एसावाला यऊश, यालाम व कोरह हे मुलगे झाले. एसाव वंशातले सरदार झाले ते हे: एसावाचा पहिला मुलगा अलिपाज, याचे मुलगे सरदार तेमान, सरदार ओमार, सरदार सपो, सरदार कनाज, सरदार कोरह, सरदार गाताम व सरदार अमालेक. अदोम देशात अलिपाज याच्या पोटी हे सरदार झाले. हे आदेचे मुलगे. एसावाचा मुलगा रघुवेल याचे मुलगे हे: सरदार नहात, सरदार जेरह, सरदार शम्मा व सरदार मिज्जा. हे सरदार रघुवेलास अदोम देशी झाले. एसावाची बायको बसमाथ हिचे हे मुलगे. एसावाची बायको अहलीबामा हिचे मुलगे हे सरदार यऊश, सरदार यालाम व सरदार कोरह. हे सरदार एसावाची बायको अहलीबामा अनाची मुलगी हिला झाले. एसाव म्हणजे अदोम याचा हा वंश. त्यातले सरदार हे होत. सेईराचे वंशज. पहिला इतिहास प्रकरण 1, पदे 38 ते 42. सेईर होरी याचे जे मुलगे त्या देशी राहत होते ते हे: लोटन, शोबाल, सिबोन व अना. दिशोन, एसर व दिशान हे अदोम देशात सेईराचे होरी वंशातले सरदार होत. लोटानाचे मुलगे होरी व हेमाम हे होत. लोटानाची बहीण तिम्ना ही होती. शोबालाचे मुलगे अलवान, मानहात, एबाल, शपो व ओनाम हे होते. सिबोनाचे मुलगे अय्या व अना हे होते. आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला रानात ऊन पाण्याचे झरे सापडले तोच हा अना. अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा. दिशोनाचे मुलगे हेमदान, यशबान, यत्रान व करान हे होत. एसराचे मुलगे बिल्हान, जावान व अकान हे होत. दिशानाचे मुलगे ऊस व अरान हे होत. खोऱ्यांपैकी जे सरदार झाले ते हे: सरदार लोटान, सरदार शोबाल, सरदार सिबोन, सरदार अना, सरदार दिशोन, सरदार एसर, सरदार दिशान. सेईर देशातील होऱ्यांचे सरदार हे होत. अदोम देशाचे राजे. इस्रायल लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी अदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे बवराचा मुलगा बेला याने अदोमात राज्य केले. त्याची राजधानी दिन्हाबा नगर होते. बेला मेल्यावर बसरा येथला जेरहाचा मुलगा योबाब त्याच्या जागी राजा झाला. योबाब मेल्यावर तेमानी याच्या देशचा हुशाम त्याच्या जागी राजा झाला. हुशाम मेल्यावर बदाद याचा मुलगा हदाद त्याच्या जागी राजा झाला. यानेच मवाब मैदानात मिद्यान्यांचा मोड केला. त्याची राजधानी अवित शहर होते. हदाद मेल्यावर मासरेका येथील सामला त्याच्या जागी राजा झाला. सामला मेल्यावर फरात नदीवर असलेल्या रहोबोथ येथला शौल त्याच्या जागी राजा झाला. शौल मेल्यावर अकबोराचा मुलगा बाल हनान त्याच्या जागी राजा झाला. अकबोराचा मुलगा बाल हनान हा मेल्यावर हदार त्याच्या जागी राजा झाला. त्याची राजधानी पाऊ होती. त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल. ही मे जहाबाची मुलगी मात्रेद हिची मुलगी होती. एसाव वंशातील सरदारांची नावे कुळे व राहण्याची ठिकाणे झाली. त्यावरून त्यांची ती नावे ही होत. सरदार तिम्ना, सरदार अलवा, सरदार यतेथ, सरदार अहलीबामा, सरदार एला, सरदार पिनोन, सरदार कनाज, सरदार तेमान, सरदार मिबसार, सरदार मागदियल व सरदार इराम. अदोम वंशजांनी जो देश वतन करून घेतला त्यातल्या त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांप्रमाणे त्यांचे हे सरदार होत. अदोमी लोकांचा मूळ पुरुष एसाव.